Buzz.com.
महायुद्ध कर्ण भाग सात. कर्ण जन्म रहस्य. दुर्योधनानं वासुदेव कृष्णाला बंदी बनवण्याचा जो प्रयत्न केला होता त्यानं माझं मन अत्यंत विचलित आणि खिन्न झालं होतं. दुर्योधनाच्या वतीनं क्षमा मागावी या विचारानं मी रथातून महामंत्री विदुरांच्या प्रासादाकडे निघालो. वासुदेव मत्स्यदेशी प्रस्थान करण्याच्या तयारीत होते. मी वासुदेवांना पाहून रथ थांबवला आणि खाली उतरलो. क्षमा असावी वासुदेव, आज जे राजसभेत झालं त्यासाठी मी तुमची क्षमा मागतो. अंगराज, अपमान माझा नाही, कुरु राजसभेचा झालाय, दुर्योधनाचा झालाय. स्वतःच्या अपराधासाठी मनुष्यानं स्वतःच स्वतःला क्षमा करायला हवी. तुम्हाला क्षमा मागायची आवश्यकता नाही, परंतु अंगराज आपण याल माझ्याबरोबर माझ्या रथातून हस्तिनापूरच्या सीमेपर्यंत? अवश्य येईन वासुदेव. माझी एक विनंती आहे, मला तुमच्या रथाचं सारथ्य करण्याची इच्छा आहे. ठीक आहे अंगराज. आम्ही रथावर आरूढ झालो. वाऱ्याच्या वेगानं रथ दौडत होता. गंगा नदी दिसताच वासुदेवांनी मला रथ थांबवायला सांगितला. आम्ही रथातून उतरत गंगेच्या तीराशी चालत आलो. मी वासुदेवांच्या चेहऱ्यावरचे भाव निहाळत म्हणालो, वासुदेव तुम्ही मला इथं का घेऊन आलात? तुम्हाला मला काही सांगायचंय ना? बरोबर ओळखलं तुम्ही. अंगराज, आपला एक निर्णय आपलं संपूर्ण आयुष्य, आपलं भाग्य बदलू शकतो. युवराज दुर्योधनही स्वतःचं भाग्य बदलू शकत होते, परंतु त्यांच्या बुद्धीनं नाही तर त्यांच्या अहंकारानं निर्णय घेतला. आणि हा शांती प्रस्ताव विफल ठरून त्यांनी फार मोठा अनर्थ उडावून घेतलाय. पण आता त्यांच्या हातातून ती वेळ निघून गेलीय. वासुदेव, तुमचं म्हणणं योग्य आहे. हा शांती प्रस्ताव मान्य झाला असता तर हजारो लोकांचे प्राण वाचले असते, होणारा भयंकर रणसंग्राम टाळता आला असता. वासुदेवांनी माझ्याकडे पाहत विचारले, मग तुम्ही तुमच्या मित्राला थांबवलं का नाही? अंगराज, काय इतके अधर्म अनर्थ करू दिलेत? वासुदेव, दुर्योधनाला मी सल्ला देऊ शकतो, आदेश नाही. तो सल्ला स्वीकारायचा का नाही हे त्यानं ठरवायचं, आणि ज्या सिंहासनावर अधिकार आहे त्याचा ते त्यानं मिळवायचा प्रयत्न केला तर त्यात काय चुकलं त्याचं? वासुदेव कठोरपणे म्हणाले, काय चुकलं अंगराज? अधर्मानं सिंहासन मिळवणं स्वतःच्या वैयक्तिक लाभासाठी, वैयक्तिक अपमानासाठी द्रौपदीला, एका स्त्रीला भर सभेत निर्वस्त्र करणं हा अपराध नाही अंगराज? पाप आहे. आणि अधिकाराचं म्हणाल तर तो जन्मानं नाही, योग्यतेनं सिद्ध व्हावा, हेच उचित आहे. वासुदेव, ह्या सगळ्याचा आता काय उपयोग? जे झालं ते आपण बदलू शकत नाही. मी खिन्नतेनं म्हणालो. वासुदेव माझ्या खांद्यावर हात ठेवत उद्गारले, तुम्ही बदलू शकता अंगराज. तुमचा एक निर्णय संपूर्ण आर्यवर्ताचं भविष्य बदलू शकतं, आणि तुमचंही. मी आश्चर्यानं वासुदेवांकडे पाहिलं आणि त्यांच्या म्हणण्याचा अर्थ न समजून म्हणालो, तुम्हाला काय म्हणायचं आहे? मी नाही समजलो. अंगराज, तुम्ही एक उत्तम व्यक्ती आहात, कर्तव्यदक्ष राजा आहात, एक समर्थ योद्धा आहात, म्हणूनच तुम्ही दुर्योधनाच्या पक्षातून युद्ध करू नये असा माझा सल्ला आहे तुम्हाला. मी वासुदेवांना हात जोडून म्हणालो, क्षमा असावी, परंतु मी दुर्योधनाचा त्याग नाही करू शकत. संकट काळात माझ्या मित्राला एकटं सोडू शकत नाही. त्याचे अनंत उपकार आहेत माझ्यावर. कोणते उपकार अंगराज? कोणता सन्मान? कुठली मैत्री? हे सर्व दुर्योधनानं निस्वार्थ भावनेनं केलं असं तुम्हाला वाटतंय? नाही अंगराज, केवळ अर्जुनाविरुद्ध एक प्रभावी शस्त्र म्हणून त्यानं तुमचा सन्मान केला, तुमच्याशी मैत्री केली. नाही वासुदेव, मी स्वतः स्वतःवर युवराज दुर्योधनाचा अधिकार मान्य केलाय, तेव्हा त्याला दिलेलं मैत्रीचं वचन पाळणं धर्म आहे माझा. अंगराज, तुम्ही कधी विचार केलाय की सूत पुत्र असून तुम्हाला शस्त्रास्त्राचं इतकं आकर्षण कसं? तुमच्या मुखावरचं हे सूर्याचं तेज तुम्हालाच ही कवच कुंडलं का? वासुदेव, या प्रश्नांची उत्तरं शोधायचा मी खूप प्रयास केलाय. मला ह्या प्रश्नांची उत्तरं नाही मिळाली. परंतु तुम्ही हे आज अचानक का विचारत आहात? अर्थात तुम्हाला तुमच्या जन्माची वास्तविकता माहीत नाही. मी आश्चर्यचकित मुद्रेनं उद्गारलो, जन्माची वास्तविकता? हो अंगराज, तुम्ही सूत नाही तर क्षत्रिय आहात. तुमच्या मुखावरचं तेज, तुमचं सामर्थ्य, ही दिव्य कवच कुंडल, हा सगळा भगवान सूर्यनारायणाचा मंत्र प्रसाद आहे. मी गोंधळून जाऊन वासुदेवाकडे पाहत राहिलो. माझ्या डोळ्यातील भाव वाचून वासुदेव म्हणाले, अंगराज, भगवान सूर्यनारायण तुमचे पिता आहेत आणि राजमाता कुंती तुमची माता. अधिरथ आणि माता राधेला तर तुम्ही गंगेच्या प्रवाहात मिळाला होता. असत्य आहे हे वासुदेव, तुम्ही कपट करताय माझ्याशी. युद्धाच्या आधी माझं मन विचलित करायचा प्रयत्न करत आहात. मी अविश्वासानं उद्गारलो, नाही अंगराज, मी सत्य तेच सांगत आहे. तुम्ही माता राधेला अथवा तुमचे पिता भगवान सूर्यदेवांना विचारू शकता. माझ्या तोंडातून अस्पष्ट शब्द बाहेर पडले. मी राधेय नाही वासुदेव, सूतपुत्र नाही. नाही, तुम्ही कौंतेय आहात. माता कुंतीला महर्षी दुर्वासांनी दिलेल्या मंत्राचं फळ आहात. राजमाता कुंतीचे विवाहपूर्वीचे पुत्र आहात. परंपरेनुसार ज्येष्ठ पांडव आहात. युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव यांचे ज्येष्ठ भ्राता आहात. ज्येष्ठ पांडव म्हणून इंद्रप्रस्थाच्या गादीवर तुमचा अधिकार आहे. 5 पांडव तुमचा आनंदानं स्वीकार करतील. तुम्ही जर पांडवांच्या बाजूनं युद्ध करायचा निर्णय घेतलात तर मला आनंदच होईल. नाही वासुदेव, मी दुर्योधनाला अंतर नाही देऊ शकत. माझ्या खांद्यावर हात ठेवून वासुदेव उद्गारले, तुम्ही बुद्धिमान आहात, तुमच्या मनात धर्म आहे. तेव्हा कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी शांतपणे विचार करा. इतकं बोलून वासुदेव तिथून निघून गेले आणि मी खडकाचा आधार घेऊन खाली बसलो. गंगेच्या त्या प्रवाहाकडे बघताना मला वासुदेवांचे शब्द आठवत होते. मला गंगेच्या पाण्याची, सूर्यदेवाची इतकी ओढ का वाटत होती? आत्ता कळलं होतं. जन्मापासून ज्यांच्याशी नातं होतं त्यांच्याबद्दल ओढ वाटल्या वाचून कशी राहील? ही कवच कुंडल मलाच का आहेत हे आत्ता कळलं होतं मला. मी जरा वेळ दिसलो नाही की राधाई का अस्वस्थ होई, मला गंगेच्या पाण्यात जाऊ नको असं का म्हणे, हे आत्ता कळतंय मला. नियतीनं माझ्याशी इतकं कठोर का वागावं? मी असा काय अपराध केला होता की इतकं भयानक भाग्य दिलं नियतीनं मला? वादळात जसा एका क्षणात वाळूचा किल्ला ढासाळतो तसं माझ्या जन्माच्या सत्यानं माझ्या अस्तित्वालाच उद्ध्वस्त केलं होतं. माझ्या जीवनाला असत्य सिद्ध केलं होतं. आयुष्यभर ज्यांना शत्रू मानलं, ज्यांच्याबद्दल माझ्या मनात तिरस्कार आहे, ते माझे अनुज आहेत. संपूर्ण जीवन अंधकाराच्या डोहात बुडतंय असं वाटू लागलं. मनाच्या सागरात उठलेल्या वादळात शीळ तुटलेल्या नावेसारखा फरकटत होतो मी. वृषालीच्या आवाजानं मी भानावर आलो. मी राजसभेत परतलो नाही म्हणून मला शोधत आली आणि म्हणाली, मला वाटलंच तुम्ही इथेच असणार. वासुदेव निघून गेल्यापासून मी गंगेच्या तिराशीच बसून होतो. काळ वेळाचं भानच राहिलं नव्हतं मला. माझ्याकडे बघून वृषालीच्या चेहऱ्यावर चिंतेची छटा उमटली. काय झालं, तुमचा चेहरा असा का दिसतोय? तिला बघून माझ्या संयमाचा बांध फुटला आणि माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी तिच्या खांद्यावर डोकं ठेवून स्पंदू लागलो. मी थोडा शांत झाल्यावर तिनं मला उठवलं. माझ्या गालावरून ओघळणारे अश्रू पुसून तिने पुन्हा मला विचारलं, काय झालं, तुम्ही इतकी विचलित? मनातल्या भावनांना आवर घालत थरथरत्या आवाजात म्हणालो, आज वासुदेव भेटले होते. त्यांनी मला माझ्या जन्माचं सत्य सांगितलं. वृषाली, जन्माचं सत्य?
हो रुशाली, माझ्या जन्माचं अस्तित्वाचं सत्य रुशाली मी राधिया नाही, मी तात अधिरथ आणि राधा मातेचा पुत्र नाही, मी सूत पुत्र नाही, मी राधाईला गंगेच्या पाण्यात प्राप्त झालो होतो.
वृषाली स्वतःला सावरत म्हणाली, वासुदेव कधीही असत्य सांगणार नाहीत तुम्हाला, आणि राधाईनं तुम्हाला जन्म दिला नाही म्हणून काय झालं, त्यांच्या पुत्रापेक्षाही जास्त स्नेह त्यांनी तुम्हाला दिलाय. ह्या गोष्टीने ना तुमच्या नात्यात फरक पडतो ना तुमच्या प्रेमात, मग तुम्ही इतके अस्वस्थ का होतात? वृषाली, राधाईचं माझ्या आयुष्यातील स्थान कोणीच घेऊ शकत नाही, परंतु ज्याला मी जीवनभर शत्रू समजत होतो ती माझीच सावली होती वृषाली. वृषालीनं गोंधळून माझ्याकडे पाहिलं. तुम्ही कोणाबद्दल बोलताय?
मी अर्जुनाबद्दल बोलतोय वृषाली, राजमाता कुंती आणि भगवान सूर्यनारायणाचा पुत्र आहे मी, सूर्यपुत्र कर्ण आहे मी, कौंतेय आहे.
वृषाली आश्चर्यचकित मुद्रेनं माझ्याकडे पाहत होते. सांग ना वृषाली, काय करू मी?
ज्या मित्रानं मला स्नेह दिला त्याला शत्रू कसं मानू? ज्या पांडवांचा मी तिरस्कार करतो, ज्यांच्याबद्दल माझ्या मनात कटुता आहे, त्यांना प्रेम कसं देऊ? युद्ध सुरू होण्यापूर्वीच हारलोय मी. वासुदेवांनी हे सत्य सांगून माझ्या हातातलं शस्त्रच काढून घेतलंय. सांग मला, मी काय करू?
ज्यांच्यामुळे ही स्थिती उत्पन्न झालीय त्यांनाच ह्याचा उपाय विचारा तुम्ही, कदाचित त्याच तुम्हाला काही मार्ग दाखवू शकतील. माझा हात धरून मला उठवत वृषाली म्हणाले, चला, सूर्यास्त होत आलाय. मी तिचा हात धरून उठलो आणि माझ्या भवनाकडे परतू लागलो, पण माझं मन शांत झालं नव्हतं. कदाचित वृषाली म्हणाली तसं राजमातांना भेटून मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल.